सर्वोच्च न्यायालय काही चुकीचं म्हटलेलं नाही. किमती ठरवणं हे कोर्टाचं काम नाही. तसं राम मंदिरासंदर्भात निर्णय घेणं हे सुद्धा कोर्टाचं काम नाही, आम्ही तेच म्हणतो. राफेलचा संदर्भातला विषय हा संसदेमध्येच मार्गी लागेल, न्यायालयात मार्गी लागणार नाही. संसदेमध्ये त्याच्यावरती विरोधी पक्ष असेल, इतर खासदार असेल, त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि लवकरच त्याच्यावर संसदेत चर्चा होईल. विरोधी पक्ष त्याच्यावरती रान उठवतो आहे, आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत. शेवटी हा निर्णय जनतेच्या न्यायालयात लागेल, जसा बोफोर्सचा लागला.
अगर आपको हमारा यह वीडियो पसंद आया तो शेयर कीजिए. अगर यह वीडियो आप फेसबुक पर देख रहे हैं तो आप हमें लाइक कर सकते हैं, ट्विटर पर हमें फॉलो कर सकते हैं और यूट्यूब पर हमें सब्सक्राइब कीजिए.